हे गाइस, दिस इज आदेश, अ हसलर जस्ट लाईक यू. मित्रांनो, तुम्ही तुमचा नवीन बिझनेस स्टार्ट केलाय आणि तुम्हाला तुमचा पहिला क्लायंट मिळण्यासाठी प्रॉब्लेम्स येत आहेत का? तुम्ही प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीमध्ये तुमचा पहिला क्लायंट बघतायत का? आणि तुम्ही जर तुमच्या बिझनेसबद्दल तुमच्या रिलेटिव्ज किंवा फ्रेंड्सना सांगण्याचे प्रयत्न केले तर तुम्ही त्यांना गंडवताय असा ते विचार करून तुमच्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतायत का? मित्रांनो, मी हे सर्व समजू शकतो, कारण की मी जेव्हा पहिला माझा बिझनेस नवीन स्टार्ट केला त्यावेळी सुद्धा मला प्रत्येक व्यक्तीमध्ये माझा क्लायंट दिसायचा. ज्याला पण मी सांगण्याचा प्रयत्न करायचो माझ्या बिझनेसबद्दल, तो व्यक्ती माझ्यापासून पळ काढायचा, कारण त्याला वाटायचं की हा मला त्याचा कस्टमर बनवू पाहतोय की काय. पण मित्रांनो, ही स्ट्रॅटेजी मला खूप दिवस समजलीच नाही की यामुळे माझ्यापासून लोक दूर पळत आहे. मग मी एक नवीन स्ट्रॅटेजीचा उपयोग केला. मित्रांनो, म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवतोय की तुमच्यासोबत मी ही स्ट्रॅटेजी एक्झॅक्ट स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जी मी वापरली आणि माझ्या बिझनेससाठी, जो मी फायनान्शियल ॲडवायझरी बिझनेस करतो त्यासाठी मी 2.5 महिन्यात 70 क्लायंट्स मिळवले. मित्रांनो, 2.5 महिन्यात 70 क्लायंट्स, आणि तेही चांगले तिकीट साईजचे, माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट होती आणि माझ्यासाठी चांगलं इन्कम, पॅसिव्ह इन्कम तयार करणारी गोष्ट होती. आणि आता त्याचमुळे मी डिजिटल मार्केटिंगमध्ये माझं लक आजमावू शकू राहिलो, बिकॉज माझ्याकडे आता पॅसिव्ह इन्कमचा सोर्स चालू आहे. तर मित्रांनो, ही कुठली स्ट्रॅटेजी आहे बाय द एंड ऑफ दिस व्हिडिओ तुम्हाला टोटली लक्षात येऊन जाईल. त्याआधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी, इंटरेस्टिंग सोल्युशन्ससाठी आणि व्हॅल्युएबल गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करण्याचं कन्सिडर करा. तर मित्रांनो, मी काय केलं, मी माझ्या रिलेटिव्ज, फ्रेंड्स, फॅमिली यांना कॉल करून सांगत होतो की माझा असा असा बिझनेस आहे, तुम्ही घेऊ इच्छित आहात का? तुम्ही फायनान्शियल ॲडवायझरीचा बिझनेस मी स्टार्ट केलेला आहे तर तुम्ही इन्व्हेस्ट करू इच्छित आहात का? लोक मला इग्नोर करत होते. पण मी नेक्स्ट टाईम एक वेगळी स्ट्रॅटेजी अवलंबून आणली. मी काय केलं, मी माझ्या फ्रेंड्स, फॅमिली आणि ओळखीच्या लोकांना कॉल करण्याची सुरुवात केली. पण यावेळेस मी त्यांना सांगितलं की हॅलो, मी फायनान्शियल ॲडवायझरीचा बिझनेस चालू केलेला आहे आणि जर तुमच्या नजरेत असं कोणी व्यक्ती असेल की जो, ज्याला फायनान्शियल प्लॅनिंगची गरज आहे, फायनान्शियल ॲडवाईसची गरज आहे, तर तुम्ही माझं नाव रेफर करू शकता. तर अशा वेळेस त्या व्यक्तींनी तुम्हाला इग्नोर करण्यापेक्षा त्या व्यक्तींनी मला ओकेची साईन दिली, ग्रीन सिग्नल दिला. आणि त्याच्यामुळे अजून एक गोष्ट झाली, एक सायकोलॉजिकल गोष्ट मी लक्षात घेतली की असं बोलल्यानंतर समोरचा व्यक्ती तुमच्याकडून त्या आपल्या प्रोडक्टबद्दल, आपल्या सर्व्हिसबद्दल माहिती विचारू लागला. ओके, ठीक आहे, मी ज्याला आपण, जो पण मला तुझा टार्गेट क्लायंट वाटला मी त्याला सांगेल, तुझं नाव रेफर करेल, पण तुझी सर्व्हिसेस काय आहेत, तू काय काय करतोस? मग ज्यावेळी मी त्यांना माझ्या सर्व्हिसेस सांगितल्या, ज्यावेळी टोटल त्यांना डिटेलमध्ये समजलं मी कशा पद्धतीने प्लॅनिंग करतोय, कशा पद्धतीने ते फ्युचरसाठी उपयुक्त आहे, त्यावेळी त्यांना ती गोष्ट पटायला लागली. आणि जेव्हा पण कुठेही मित्रांमध्ये किंवा कुठेही असताना जेव्हा पण फायनान्शियल प्लॅनिंग, इन्व्हेस्टिंग हा विषय निघाला, त्यावेळी लोकांनी माझं नाव प्रेफर केलं आणि अशा पद्धतीने मला रेफरन्स मिळायला लागले. आणि अजून एक मॅजिकल गोष्ट अशी झाली की ज्या व्यक्तींना मी ती माहिती सांगितली ते सुद्धा माझे क्लायंट कन्वर्ट झाले, कारण की त्यांना कळालं की या प्रोडक्टमध्ये किंवा या व्यक्तीमध्ये दम आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेल, तुमची कुठलाही नवीन बिझनेस तुम्ही स्टार्ट केलेला असो, तुम्ही सर्वात पहिला क्लायंट आणि रेफरन्सेस तुमच्या रिलेटिव्ह किंवा फ्रेंड्सकडूनच मिळवा, पण डायरेक्टली त्यांना क्लायंट म्हणून अप्रोच न करता त्यांना अप्रोच करा की तुम्हाला जर कोणी लक्षात असेल, तुमच्या नजरेत कोणी क्लायंट असेल तर तुम्ही माझं नाव रेफर करा, ते 100% तुम्हाला रेफरन्स देतील, ॲज लॉंग ॲज प्रोव्हाइडेड दॅट तुमच्या प्रॉडक्टमध्ये आणि तुमच्यामध्ये दम असला पाहिजे. मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट ही जोर देऊन सांगणार आहे की तुमचा प्रॉडक्टवर तुमचा प्रचंड विश्वास असला पाहिजे की नाही, मी छाती ठोकून सांगतो की माझा प्रॉडक्ट म्हणजे बेस्ट आहे. ज्यावेळी तुम्ही असं करू शकाल त्यावेळी 100% तुम्हाला क्लायंट मिळतील. मित्रांनो, लोक फसव्या गोष्टींसाठी सुद्धा क्लायंट मिळवतात, लोक 3 महिन्यात पैसे डबल करण्यासाठी सुद्धा क्लायंट मिळवतात, तर आपण चांगल्या गोष्टीसाठी का नाही मिळू शकत? सर्वात महत्वाची गोष्ट स्वतःच्या मनाला एक सांगा की आपण काहीतरी आहोत, आपण ग्रेट आहोत, आणि कामाला लागा, प्रयत्न करा, चुका झाल्या चुका सुधारा, धडाधड कामाला लागा, एका पाठोपाठ एक गोष्ट करायला लागा, भरपूर क्लायंट्सला कॉल करा आणि सर्व बॉल्स हवेत ठेवा, म्हणजे एक मी पुस्तक वाचलं होतं सेल्सच्या रिलेटेड, सेल इट लाईक सरंट. तर त्यांनी सांगितलं आहे का भरपूर कॉल्स तुमचे हवेत ठेवा, म्हणजे भरपूर बॉल्स हवेत ठेवा असं त्यांनी सांगितलं आहे. याचा अर्थ असा होतो की भरपूर लोकांशी संवादात राहा. एकच क्लायंटकडे पूर्ण लक्ष देण्यापेक्षा भरपूर क्लायंट्सकडे लक्ष द्या, आणि एक क्लायंटच बरोबर तुम्हाला एका वेळी मिळतो, एक क्लायंट एका वेळी हँडल करा. मात्र कॉन्टॅक्टमध्ये भरपूर क्लायंट्सच्या राहा. अशा पद्धतीने तुम्हाला काही क्लायंट्स आत्ता आणि काही क्लायंट भविष्यात असे रेफरल्स असं सुद्धा मिळत जातील, आणि क्लायंट्सला फॉलोअप सुद्धा देत राहा. सो मित्रांनो, ही होती माझी बेसिक स्ट्रॅटेजी. खूप सोपी स्ट्रॅटेजी आहे पण खूप इफेक्टिव्ह आहे, ज्यांनी मला माझा पहिला क्लायंट आणि माझे पहिले 70 क्लायंट्स 2.5 महिन्यात मिळून दिले. आणि आय कॅन प्राऊडली से दॅट की आता माझ्याकडे 150 पेक्षा जास्ती क्लायंट्स आहेत. सो मित्रांनो, सर्वात आधी या पद्धतीने क्लायंट्स मिळवा आणि आलेल्या क्लायंट्सला बेस्ट सर्विस द्या. बेस्ट सर्विस दिल्यानंतर तुम्हाला रेफरल्स 100% मिळतील. सो धन्यवाद मित्रांनो, आजच्या गोष्टीमध्ये किंवा आजच्या माझ्या एक्सपिरियन्समधून फक्त एवढंच. थँक्यू सो मच.